कारण असले मता बुद्धिही जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव। व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धिम मोहयसि व मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोह माप्नुयाम। तिसऱ्या अध्यायाची सुरुवात। अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाने तिसऱ्या अध्यायाची सुरुवात होते। आपण पाहिलं की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आत्म्याची अमरता, आत्मा कसा नित्य आहे ते सांगितलं, त्याच्याबरोबरच देह कसा जाणार आहे तेही सांगितलं, आणि आत्मा अमर आहे आणि देह जाणार आहे हा बोध पक्का ठसण्यासाठी म्हणून जर काय आवश्यक असेल तर इंद्रियांच्या नादी न लागता आपली प्राप्त कर्तव्य कर्म करत राहणं, फल हेतून असलेला कर्मांचा संबंध तोडून, आपला संबंध तोडून कर्मामध्ये राहिलं की मग इंद्रियांचा आणि आपलाही संबंध तुटला जातो आणि आपण नित्य सिद्ध बुद्ध मुक्त असे जे आत्मरूप आहोत ती आत्मस्थिती आपली शाबूत ठेवण्यासाठी फल हेतू सोडून केलेली कर्म ही उपयोगी पडतात। हा तिसरा महत्वाचा सिद्धांत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला। या गोष्टी ज्यांनी साधल्या, या गोष्टी ज्यांनी साध्य केल्या त्याचं जीवन कसं घडतं, त्याचं जीवन चरित्र स्थितप्रज्ञ लक्षणाच्या अंगाने भगवंतांनी आपल्या समोर उभं केलं आणि गेले 2-3 सोमवार मिळून आपण हा सर्व विषय पाहिला। आता खरं म्हणजे एवढं सुस्पष्ट सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये कोणतीही शंका यायचं कारण नव्हतं, तरी देखील अर्जुनाला काही शंका आली आणि त्यामुळे तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली। अर्जुन भगवंतांना असं म्हणतो की एकदा तू कर्मश्रेष्ठ असं सांगतोस, कर्मानी बुद्धी स्थिर होईल असं सांगतोस, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, आणि ते कर्मयोगाचं प्रतिपादन केल्यानंतर मग स्थिर बुद्धीचं महात्म्य तुम्हाला सांगतोस, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ स्थिर बुद्धी अधिक श्रेष्ठ असं तुम्हाला सांगतोस, तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, मग तुम्हाला या घोर कर्मामध्ये का घालतोस, हे कर्म करायलाच मी पाहिजे असा तू आग्रह का धरतोस, असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला। त्याच्या पुढे अर्जुन असं भगवंतांना म्हणतो, व्यामिश्रेणेव म्हणजे मिश्र पद्धतीचं असं कथन करून, व्यामिश्रेणेव वाक्येन अशा प्रकारची वाक्य योजना करून, बुद्धिम मोहयसी व मे तू माझ्या बुद्धीला मोह पाडतोयस, एकदा तू कर्म कर असं सांगतोस फलाशा विरहित होऊन आणि मग स्थिर बुद्धीचं महात्म्य सांगतोस, मग मी स्थिर बुद्धी करूनच बसेन, कर्म करायला सांगतोसच कशा करता, हा घोर कर्मांचा प्रसंग मला नाहीतरी नकोच आहे, ही मला मुळातच नकोय, मग मी स्थिर बुद्धी करून बसेन म्हणजे संपलं। शेवटी जर स्थिर बुद्धीलाच खूप मोठं महत्व असेल आणि ही स्थिर बुद्धी जर झाली तर आयुष्यात सर्व काही मिळवायचं ते मिळवलं असं जर असेल तर मग स्थिर बुद्धी करून बसणं त्या मानाने सोपं, कर्म करणं हे त्या मानाने अवघड, आणि ही अशी घोर कर्म करणं म्हणजे बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, भीष्म द्रोण अशासारखे आजोबा गुरु अशा मंडळींशी लढायला सांगण्यापेक्षा कर्म न करता बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न करणं हा अधिक श्रेयस्कर असं मला वाटतं, असं अर्जुन म्हणायला लागला। बघा हे आर्ग्युमेंट कसं आहे, जायसी चे कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे तत् एकम वद निश्चित्य। म्हणून या दोन मधलं एक काय असेल ते निश्चित जे असेल ते मला सांग, तुम्हाला असं नको सांगू की कर्मही कर आणि स्थिर बुद्धीही फार महत्वाची आहे, अशा दोन दोन गोष्टी मला तू सांगू नकोस, एक काय ते मला तू सांग, तत् एकम वद निश्चित्य येन श्रेयः अहम् आप्नुयाम, मला जे श्रेय प्राप्त करायचं आहे माझ्या जीवनामध्ये ते श्रेय मला प्राप्त होऊ शकेल अशी एकच गोष्ट सांग. अशा दोन दोन गोष्टी सांगून माझ्या बुद्धीला मोह असा पडतो, मला असं वाटतं की कर्म करावीत, पण कर्म करावीत तर ती कर्म कठीण, त्याच्यापेक्षा मग स्थिर बुद्धी करून बसलेलं बरं, अशा प्रकारचा मोह, हे करू की ते करू अशा प्रकारचा मोह मला पडतो. आणि तसं होण्यापेक्षा एक काय जे निश्चित असेल ते तुम्हाला सांग. सद्गुरूंना प्रश्न विचारणं हे शिष्याचं कामच आहे, आणि सद्गुरूंना प्रश्न विचारूनच परमार्थ हा तयार होत असतो. एखाद्याला जर प्रश्न पडतच नसेल तर एकतर त्याला ज्ञान तरी झालेलं असलं पाहिजे म्हणून त्याला प्रश्न पडत नाही, नाहीतर मग तो मद्दड असला पाहिजे, त्याला काही कळतच नसलं पाहिजे तरी देखील त्याला प्रश्न पडणार नाही. दोन व्यक्तींना प्रश्न पडतच नाही, ज्याला समजले त्याला प्रश्न पडत नाही, आणि ज्याला काही समजतच नाही त्यालाही काही प्रश्न नसतो. त्याच्या दृष्टीने सर्व काही ठीकठाकच असतं, जे काही चाललंय ते सगळं ठीक चाललंय. कर्म सांगितलं तरी ठीक, स्थिर बुद्धी सांगितली तरी ठीक, अशा प्रकारच्या काही शंका त्याच्या मनामध्ये येत नाही. मात्र अर्जुनाच्या मनामध्ये आलेली ही शंका ही काही खूप तीव्र अशा बुद्धीचं लक्षण आहे असं मोठे मोठे पंडित देखील मानत नाहीत या ठिकाणी. पुढे त्यांनी विचारलेल्या ज्या शंका आहेत त्या तशा आहेत, पण या ठिकाणी विचारलेल्या शंका कुठून तरी त्याला ते युद्ध जे टाळायचं होतं त्याकरता भगवंतांच्या वचनाचा तो आधार घेऊ पाहतो या शंकेमध्ये तरी किमान. कारण त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सीदंती मम गात्राणी वेपथुश्च शरीरे मे असं त्याचं जे झालेलं होतं, गांडीवम स्त्रंसते हस्तात त्वचैव परिदह्यते, ते गांडीव हातातून सुटून पडते की काय असं वाटतंय, घाम सगळा सुटलेला आहे अंगाला. अक्षरशः रडायला लागला अर्जुन, खाली बसला, अशी त्याची स्थिती झालेली होती. त्यामुळे या वचनांचा त्याला कदाचित आधार मिळाला असेल असं मानणारा खूप मोठा वर्ग आहे. तसंच काही वर्ग
दिवसेंदिवस लक्ष बाहेरचे बाहेर फुल आतमध्ये जातात, त्याला त्यांची प्रकृती समजते असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांना ते वैशिष्ट्याने विचारतात की मला बाहेरच्या गोष्टीबद्दल काही आसक्ती राहिलेली नाहीये, पण ते सुद्धा अशाच प्रकारचं आहे की बाहेरची जी कर्म आहेत की संसार वगैरे तर त्यामुळे त्यांना कुठलंही विशेष आसक्तीच राहिलेली नाही.
दोन गोष्टी कोणत्याही वाचत असताना साधक म्हणजे अर्जुन आणि प्रभू रामचंद्र यांची तुलना करण्याचा मोह जो इथं होतोय की योग वासिष्ठामध्ये भगवान रामचंद्रांनी आपल्या सद्गुरूंजवळ अशीच एक संसारामध्ये मला आता काही आसक्ती वाटत नाही, आता मला कशात रस वाटत नाही अशा शंका विचारलेल्या होत्या, त्या शंका आणि अर्जुनाचं हे कथन हे सारख्या पद्धतीचं आहे असं तुला वाटतं का?
नाही,
तो प्रश्न वेगळाच आहे, ती गोष्ट वेगळी आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीवर आपण अनेक प्रकारे वाचन करत असतो आणि इकडचं वाचन तिकडं अप्लाय करायला जात असतो. वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिकेवर जेव्हा ग्रंथ सांगितले जातात तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीचं आकलन झालं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या परिस्थितीत कोणी कोणाला हे सांगितलेलं आहे. वशिष्ठांनी रामचंद्रांना बोध करायला सुरुवात केली तेव्हाच ते म्हणाले की हे तुझंच वास्तविक ज्ञान आहे. गुरु शिष्य परंपरेचा आदर राखला पाहिजे म्हणून केवळ मी तुला सांगतोय. त्यामुळे रामचंद्रांची आणि कुठं अर्जुनाच्या स्थितीची तुलना करण्याचं कारणच नाही. आणि जे रामचंद्रांना झालं तर ते उत्तम अशा साधकाला होणार असं होतं. अर्जुन साधकाच्या पातळीवर देखील नाही. अर्जुनाला आता या क्षणाला असं वाटतं आहे की आयुष्यात कोलमडून पडण्यापेक्षा जे श्रेयस्कर आहे ते आपण काहीतरी गाठावं. तो काही साधना करणारा मनुष्य नाहीये. हातात धनुष्य बाण घेऊन शस्त्र घेऊन फिरणारा त्याच्या नुसत्या नावाने देखील शत्रू चळाचळा कापत असे असं त्याचं सामर्थ्य होतं असा तो एक शिपाई गडी होता. तो रुजू बुद्धीचा होता, सरळ होता, त्यांनी चांगली कर्म केलेली होती, सत्वगुणी होता. पण त्याच्या पुढे जाऊन तो उत्तम साधक होता असं नाही. आता भगवंत त्याला साधक घडवू पाहत आहे आणि रामचंद्रांची गोष्ट तशी काही नव्हती. भगवंतांनी अर्जुनाला या निमित्ताने जे काही सांगितलं त्याच्यातून अर्जुनाच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले, तर असं मानणारा एक वर्ग आहे की अर्जुनाच्या मनामध्ये हे जे प्रश्न निर्माण झाले ते तो कर्म सोडण्यासाठी म्हणून भगवंतांच्या कोणत्या तरी वचनांचा आधार घेऊ पाहतो आहे असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. दुसरा एक मानणारा वर्ग आहे तो असा आहे की तो गोंधळ आपलाही बऱ्याच वेळेला होतो की आपण ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातील तेव्हा ज्ञानाशी एकरूपता पावल्यासारखं असं होतं आपलं, भक्तीच्या सांगितल्या जातील तेव्हा भक्तीशी एकरूपता झाल्यासारखं असं आपलं होतं. कारण आपण विचाराच्या अंगाने, मनाच्या अंगाने, भावनेच्या अंगाने त्या विषयाशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करत असतो आणि असा विषयाशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करत असताना आपण वास्तविक त्या स्थितीपासून खूप दूर असतो. पण क्षणिक निरूपण चालू असताना आपण त्या विषयाशी एकरूप होऊन जातो, त्यामुळे आपल्याला आपली भूमिका बऱ्याच वेळेला ठरवता येत नाही, आपण नक्की कोणत्या भूमिकेवर आहोत. आणि अर्जुनाचाही तोच गोंधळ झाला. जेव्हा स्थितप्रज्ञ म्हणून जी काही लक्षणं सांगितली गेली, एवढी दैदिप्यमान, आदर्शवत अशा जीवनाचं चित्र भगवंतांनी सांगितल्यानंतर आता हेच होऊन राहावं असं अर्जुनाला वाटलं. त्या निरूपणाशी तो तदाकार झाला आणि त्यामुळं त्याला आता ते कर्म वगैरे नको असं वाटायला लागलं. असं मानणारही खूप मोठा वर्ग आहे. या प्रश्नांचा उगम उदय झाला तरी कसा, जायसी चे कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगायच्या पूर्वी भगवंतांनी दुरेण यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणः फल हेतवा असं एक विधान केलं. त्या विधानातून या प्रश्नांचा जन्म झाला असं मानलं जातं. भगवंत असं म्हणाले की दुरेण यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. बुद्धियोगापेक्षा हा जो कर्म मार्ग आहे हा कर्म मार्ग कनिष्ठ आहे असं म्हटलं जातं. बुद्धौ शरण मन्विच्छ म्हणून तू स्थिर बुद्धीला महत्व दे, स्थिर बुद्धी होण्याकडे तू वाटचाल कर, त्या मार्गाला तू शरण जा, कृपण हा फल हेतवहा आणि फल हेतूच्या ठिकाणी तू कृपण हो, कंजूष हो, फल हेतूकडे लक्ष ठेवून तू कर्म करणारा होऊ नकोस असं भगवंत म्हणाले. आणि त्यावरून अर्जुनाला असं सुचलं की जर कर्म मार्ग हा खालचा असेल, खालच्या दर्जाचा असेल, तर स्थिर बुद्धी करून राहावं म्हणजे झालं, मी आता स्थिर बुद्धी करून राहतो. दुसरा अध्याय ऐकल्यानंतर जर कोणी म्हणेल की आता मी स्थितप्रज्ञ होऊन बसतो तर हे इतकं सोपं नाही, मी आता माझी बुद्धी स्थिर करून राहतो हे एवढं सोपं नाही, ही एक काहीतरी प्रक्रिया असली पाहिजे. आणि ही प्रक्रिया कर्म एका विशिष्ट प्रकारे वर्षानुवर्ष केल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही हा प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न आहे. म्हणून भगवंतांनी ज्ञान प्रथम सांगितलं, त्याच्याच अंतर्गत असलेली स्वधर्म कर्म निष्ठा सांगितली आणि मग ही स्थिती गाठण्यासाठी म्हणून फलहेतू सोडून कर्म आचरण्याची युक्ती सांगितली. ही जी युक्ती आहे ती महत्वाची. या प्रकारे जाता जाता हळूहळू बुद्धीला स्थैर्य प्राप्त होईल आणि मग भगवंतांनी जी स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली त्याचा तो अधिकारी होईल. भगवंतांच्या सांगण्यातला हा जो आशय आहे तो आशय सोडून किंवा त्याच्या निम्म्या भागाचा उपयोग करून अर्जुनाने प्रश्न विचारले. मात्र अर्जुनाच्या या प्रश्न विचारण्यामध्ये शेवटचा त्याचा जो भाग होता तप एकम वद निश्चित्य येन श्रेया अहम आपनुयाम, ज्यामुळे मी श्रेय प्राप्त करून घेईन या जीवनामध्ये असं एकच काही सांग, अशी श्रेय गाठण्याची तळमळ धडपड अर्जुनाच्या ठिकाणी होती. हीच महत्वाची गोष्ट. आपल्याला श्रेयस्कर काय हे कळलं पाहिजे जीवनामध्ये. आणि अर्जुनाची ही तळमळ पाहून भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. तू सांगशील तसं मी करीन असा अर्जुनाचा भाव होता ही एक महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर सांगणारा तळमळून सांगत असतो आणि एक सात्विक कर्मणू म्हणून जर श्रोता केवळ ऐकत असेल तर त्या सांगण्याचा उपयोग काहीही होत नाही. वक्ता सद्गुरु जेव्हा सांगत असतात तेव्हा ते ग्रहण करावं आचरणात आणावं असं सद्गुरूंना वाटत असतं आणि अर्जुन त्या भूमिकेवर आहे. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम अशी त्याची भावना भूमिका अशी होती. तू काहीतरी मला श्रेयस्कर सांग, एकच काहीतरी करायला सांग, मी ते करेन अशी त्याची जिद्द होती. म्हणून एकच काहीतरी तू सांग या म्हणण्यामागे मी तू म्हणशील तसं करेन हा भाव देखील होता. म्हणून श्रेय साधण्याची तळमळ, तू सांगशील तसं मी करेन अशी अर्जुनाच्या मनातली इच्छा, तसंच निसंकोच वृत्ती. जर अर्जुनानी संकोचापोटी हा प्रश्न असाच दाबून ठेवला असता तर अर्जुन हा एक बद्ध डोक्याचा असा साधक ठरला असता की नको विचारायला, कशाला विचारा, पुढे कधीतरी कळलं तर कळेल. पण तसं नाही, सर्व गोष्टी नीट स्पष्ट झाल्या म्हणजे मग चालायला बरं पडलं. म्हणून अर्जुनाने भगवंत काय म्हणतील हे लक्षात न घेता, त्याची भीती देखील न बाळगता, कारण व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे मिश्र पद्धतीचं बोलून तू माझ्या बुद्धीला मोह पाडतो आहेस असं जेव्हा अर्जुन भगवंतांना म्हणतात तेव्हा मोठं धाडस वाटण्याची शक्यता आहे. पण त्या धाडसामध्ये देखील त्याचा सख्य भाव लक्षात घेतला त्यांनी आधी मी तुला शरण शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम अशी त्याची भक्ती भाव जर लक्षात घेतला तर अर्जुनाची नम्रता देखील या सर्व कथनामध्ये आहे. अर्जुन उद्धटपणाने म्हणत नाहीये काय बोलताय तुम्ही, मोह होईल बुद्धीला असं अर्जुनाच्या म्हणण्याचा रोख नाही. माझ्या मनाचा गोंधळ होतो आहे, माझी बुद्धी यामुळं कुठेतरी मोह पावते आहे. बुद्धी मोह यसी वमे, तुमच्या सांगण्यामध्ये जर काही चूक नसेल तरी देखील एकच काहीतरी नीट मला सांगा असा अर्जुनाचा प्रश्नाचा रोख आहे. तसंच अर्जुन तत्व जिज्ञासा अर्जुनाच्या मनामध्ये जी निर्माण झाली त्या तत्व जिज्ञासेतून अर्जुनाने हा प्रश्न भगवंतांना विचारला आणि मग भगवंतांनी उत्तर द्यायला जेव्हा सुरुवात केली, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नख ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी ज्ञान निष्ठेच्या अंगानी पलीकडे जातात आणि जे कर्म करणारे आहेत ते कर्म मार्गाने हळूहळू पलीकडे जातात आणि या दोन निष्ठा फार पुरातन कालापासून प्रसिद्ध अशा आहेत. याचं वर्णन करत असताना भगवंतांनी देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. उडाल्याबरोबर फळाला जाऊन झोंबणारा पक्षी आणि हळूहळू मुंगी झाडावर वर चढून त्या फळापर्यंत जाते याच्यामध्ये जसा फरक आहे तसा ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग याच्यामध्ये फरक आहे असं सांगितलं. एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे काही एका वेळानी ते तिथं जातात आणि एक ज्ञान योगू म्हणीजे जो सांखी अनुष्ठीचे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. असं सद्गुरूंनी सांगितल्यावर शुद्ध बुद्धी असल्यामुळं शिष्याला लगेच बोध होतो. गहिनीनाथांनी उपदेश केल्याबरोबर निवृत्तीनाथांना बोध झाला, निवृत्तीनाथांनी उपदेश केल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांना बोध झाला. पण असे थोडे, बाकीच्यांना श्रवण करून साधना करून कर्म योग्य मार्गाने कर्माचं आचरण करून 5-25 वर्षांनी आत्मबोध होत असतो. जसं नाथांना अगदी लवकरात लवकर म्हणजे 8-10 वर्षांमध्ये नाथांना बोध झाला असं म्हणतात. तुकाराम महाराजांना जवळपास 20 वर्ष लागली. व वयाच्या 18व्या वर्षी 20व्या वर्षी 22व्या वर्षी काम क्रोध आड ढाकले पर्वत राहिला अनंत पहिलीकडे मुल्लंघवे मज न सापडे ही वाट दुस्तर हा घाट वैरी यांचा असं ते म्हणत होते. आता तराजू होता वयाच्या 22व्या वर्षी आणि वयाच्या 45व्या वर्षी याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेचिया सार्थक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेणे गुणे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी असं ते म्हणू शकले. 20-22 वर्षामध्ये ते पूर्णतेकडे परिपूर्ण असं आयुष्य तुकाराम महाराजांनी काय असतं त्याचा अनुभव घेतला. पण 20-25 वर्ष त्यांना चालायला लागलं. आपल्याला किती चालायला लागेल सांगता येत नाही. आपल्या आपल्या जन्मजन्मांच्या प्रकृतीनुसार जो काही जे काही मन जी काही बुद्धी जी काही प्रकृती जे काही विकार आपण बरोबर घेऊन आलेलो आहोत आणि जोपासतो आहोत याही जन्मामध्ये आणि शिवाय आपण परमार्थही करतो आहोत याची सांगड घालून याचा मेळ घालून जसं जमायचं तसं आपलं गणित जमणार. जर तीव्र संवेग असेल तर लवकर होऊन जाईल. जर त्या मनाने कमी तीव्र असा संवेग असेल तर होईल. आपल्या बाबतीतही होईल. जसं ते रेसचे घोडे असतात की ते घोडे जेव्हा पळतात तेव्हा एक जो पहिला येतो त्यांनी रेस जिंकली असं म्हटलं जातं आणि जे बाकीचे सगळे 8-10 मागून पळत पळत येतात ते ऑल्सो रॅन असं म्हटलं जातं तेही पळाल. तसं आपणही पळतो आहोत असं आपलं व्हायला नको. आपण रेस जिंकायची आहे. कोणाबरोबर ही रेस आहे आपल्या प्रकृतीबरोबर. याच्यातून बाजूला पडून आपल्याला जर बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर कशा रीतीने जायचं तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तैनी एके वेळे तया मार्गाचे नि बळे निश्चित ठाकी हळूहळू ढाळे ढाळे सावकाश सावकाश असा पण निश्चित एक एक पाऊल टाकत टाकत सर्वसामान्य मनुष्य हा आत्मबोधापर्यंत जात असतो. भगवंतांनी नैष्कर्म्य होणं ज्याला स्थिर बुद्धी असं म्हटलेलं आहे आता तो कर्म करेल किंवा न करेल तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जाहला आणले चितो तेने न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. अशी ही एक विलक्षण स्थिती आहे नैष्कर्म्य स्थिती असं म्हटलं जातं सिद्धीची स्थिती असं म्हटलं जातं की हळूहळू त्याला प्राप्त व्हायचं. कर्म करत असताना नैव किंचित करो मिती युक्ता मन्ये तत्त्वविद मी काहीही करत नाही असा बोध तत्वत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही हळूहळू व्हायची याला नैष्कर्म्य बोध असं म्हटलं जात. हा नैष्कर्म्य बोध किंवा आत्मसिद्धी कशी प्राप्त होणार. भगवंत असं म्हणतात न कर्मणाम अनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णते कर्माचा आरंभच न करण्याने ही नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणार. एक संस्कृत सुभाषित अशा अर्थाचा आहे की कर्माला आरंभच न करणं हे बुद्धीचं पहिलं लक्षण. कितीही सांगितलं की हा तुमच्या श्रेयाचा मार्ग आहे तुम्ही ध्यान करा तरी आरंभच न करणं ही खरी बुद्धीची गोष्ट म्हणजे मग प्रश्नच येत नाही. प्रोफेसरांनी सांगितलं की अमुक अमुक गोष्टी या तुम्ही वर्षभर पाळा नियम म्हणून मग तुम्ही चांगल्या रीतीने उत्तीर्ण होऊ शकाल. न कर्मणाम अनारंभा आरंभच करायचा. प्रथमम बुद्धी लक्षणम असं म्हटलेलं आहे. कर्माचा आरंभच न करणं हे पहिलं बुद्धीचं लक्षण म्हणजे मग त्याच्यातून पुढे जे काही निर्माण होतं ते तू का झाला नाहीस असं कोणी विचारायचा प्रश्नच येतो. आणि एकदा हातात घेतलं की मग त्याचा त्याग करायचा नाही हे त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असं बुद्धीचं लक्षण असं सांगितलं. नाही तर रामकृष्ण म्हणत तसं खूप भक्तीचा उमाळा असा भरून आला म्हणून नाक घ्यायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी असं वाटायला लागलं की नुसते हातावर हात आपटून होणार आहे काय त्याच्यापेक्षा आपण ध्यान करायला पाहिजे. आणि मग हा ध्यानाला बसायला लागला. मग ध्यानात तर समोर विषय काहीच नाही, आपलं जे चित्र विचित्र असं विश्व आपल्याला दिसतं, ब्लॅक अँड नाही, ब्लॅक अँड व्हाईट नाही, कलर असं जे विश्व आपल्याला दिसतं ते विश्व त्याचा पत्ताच नसतो. डोळे मिटल्यावर अंधार, करायचं काय, ध्यान करायचं म्हणजे करायचं काय ही कळेना असं होतं, त्याचाही कंटाळा येतो. मग असं म्हणायला लागतो की कर्म मार्ग बरा, संध्या, वैष्णोदेव, उपासना अशा सगळ्या गोष्टी आपण आचरण करू आणि त्यांनी शास्त्रात सांगितलंय तसं होईल. मग कोणीतरी म्हणायला लागतं ही तर साधी ड्रिल चाललेली आहे तुझी, यांनी काय तुला होणार, इथं चार फूट खणलं, तिथं चार फूट खणलं, असं पाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी खणलं तर पाणी लागणार नाही, एका ठिकाणी सरळ खणलं पाहिजे, 15-20 फूट खाली खणत गेलं की पाणी लागतं असं ते म्हणत असत. तसं एक साधना मार्ग गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊची, दुजे के संग नाही जाऊजी. एकदा सद्गुरूंनी अनुग्रह दिला, एकदा साधना मार्ग समजला की बुद्धी स्पष्ट झाली पाहिजे. आता मार्ग सापडला, या मार्गाने आपण चालायला पाहिजे, हे जर समजलं नाही उपयोग काही होणार नाही. नेणता कोटीवरी साधने केली नाना परी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं समर्थ म्हणतात. न कर्मणाम अनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोत्तम होते, कर्माचा आरंभच केला नाही तर त्यांनी नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जाणार नाही. दुसरं म्हणजे नच संन्यसना देव सिद्धीम समधिगच्छती, आरंभिलेली कर्म सोडून दिली आता मी काही करत नाही याचा अर्थ तू ज्ञानामध्ये परिपूर्ण होऊन बसलाय असंही होत नाही. हातातली कर्म सोडून टाकून देऊन मग मला बोध होईल, कोणाला असं वाटतं की इथं पुण्यात राहून ज्ञान होणं शक्य नाही, याच्याकरता जर कुठं जायचं झालं तर तिथं खाली रामेश्वरला ते विवेकानंदपुरम केलेलं आहे, तिथं गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही, पॉंडेचेरीला गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही, हिमालयात गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही. रामकृष्ण म्हणत असत इथं जर कलकत्त्यामध्ये पोटात दुखतंय म्हणून उठला आणि पाटण्यात गेला तरी पोटात दुखायचंच, इथं होत नाही तर तिथंही होणार नाही आणि इथंही होईल तिथंही होईल. स्थान महात्म्य जरी असलं तरी तुझ्या घरी देखील होईल. आता गृहादीक आधवे हे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणवनी. म्हणून काही खास त्याग करून साधारणपणाने आपल्याला काय असतं की एखादी गोष्ट जर करायची असेल तर जास्त ज्याला काय म्हणायचं लाऊडली प्रकर्षाने अशी करायची पद्धत साधारण असते. एक ध्यानाला बसायला सुरुवात केली की सगळ्यांना सांगून रिकामा, हल्ली आम्ही ध्यान करतो ना, किती दिवस झाले ध्यानाला सुरुवात करून, काही नाही झालंय एक आठवडा झाला, 6 महिने झाले, पण काय वाटतं सांगू ध्यानाला बसून. अरे 12-12 वर्ष 20-20 वर्ष 24-24 वर्ष जे बसतात ते म्हणतात जीए मार्गीचा कापडी महेश अजूनही, प्रत्यक्ष आदिनाथ देखील म्हणतात की मी अजून चालतोच आहे. तुला छान वाटतं हो, छान वाटतं, खूपच चांगली गोष्ट आहे. मग वर्षा 2 वर्षांनी चालू आहे ना ध्यान वगैरे, नाही ते त्याचं काय झालं मध्ये मग ती थंडी वगैरे पडायला लागली, मला एकदा सर्दी झाली, त्याच्यामध्ये मग ते राहिलं, ते मग आता मी काही बसतच नाही. अगदी क्षुल्लक कारणांकरता आपण ते टाकूनही देतो, जितक्या सहज घेतो तितक्या सहज टाकून देखील देतो. न कर्मणाम अनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते नच संन्यसना देव सिद्धीम समधी गच्छती. म्हणून कर्माचा त्याग करून हे घडेल असंही संभवत नाही. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कसा खोडा भगवंतांनी सांगितलाय आपण पाहण्यासारखा आहे. कर्माला आरंभ न करण्याने आपल्याला आत्मज्ञान होईल असं जर कोणाला वाटत असेल तर शक्यता नाही. हातात घेतलेलं कर्म सोडून टाकून दिल्यामुळं आपल्याला आत्मज्ञान होईल असं जर कोणाला वाटत असेल तर तेही शक्य नाही. नाही कश्चित क्षणमपी जातू तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ही अवशहा कर्माहा सर्वहा प्रकृती जयी गुणैही. क्षणभर देखील कर्म टाकता येणं शक्य नाही. कर्म टाकण्याची तर गोष्टच सोडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखही विहित कर्म जेतुले ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे कर्म टाकली म्हणजे काय, आईची सेवा जी करायची होती ती करत नाही असं म्हणायला लागला. पैसे मिळवून आणायचे होते आणि घरात द्यायचे होते ते आता फक्त करेन असं झाला आणि दुसऱ्या गावी निघून गेला. बायको मुलं सगळी आहेत एका ठिकाणी आणि हा यांना वैराग्य प्राप्त झालं म्हणून आपली कर्म टाकून देऊन हा दुसरीकडे गेला. त्यांचं काय व्हायचं याची फिकीर न करता ज्ञानाच्या आकांक्षेपोटी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले. आता तू कर्म टाकलीस म्हणजे काय झालं, काय कान ऐकणार नाहीत तुझे का डोळे पाहणार नाहीत, हे नासारंध्र बुझाले परिमळू नये ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती. तुझी बुद्धी लगेच काय निर्विकल्प अवस्थेमध्ये रममाण झाली की काय, सुधा तृषादी आरती कुंटलिया का आता भूक लागेनशी झाली कर्म सोडलीस म्हणून. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, मग काय सांडलंच काय, सोडून काय दिलंस, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. हा प्रश्न कसा मांडलाय ते पाहायला पाहिजे. कर्माचा आरंभच न करण्याने शक्य नाही, घेतलेलं कर्म सोडून देऊन शक्य नाही, हे कर्म सोडून ते कर्म धरण्याने जे नेहमीचे कपडे आहेत ते कपडे बदलून, समजा मी भगवे कपडे घातले आणि माझं जे नाव आहे त्याच्याऐवजी तिसरंच नाव मला आणि कोणी ठेवलं म्हणजे काय अचानक मला ज्ञान होईल की काय, तसंही होणार शक्य नाही. अजून एक गोष्ट सांगतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण. कर्म इंद्रियांचा ज्यांनी संयम केला निरोध केला, बाहेर लोकांना दिसायला मोठा निग्रही असा पुरुष दिसतो पण मनानी तो चिंतन करतो आहे. इंद्रियार्थान विमूढ आत्मा, इंद्रियांचे जे अर्थ आहेत विषय त्याचं मनानी मात्र चिंतन करत बसलेला आहे. मिथ्याचार हा सौचते या गोष्टीला मिथ्याचार असं मात्र म्हणलं. मग हे ज्ञान होणार कसं? भगवंत म्हणतात, यहा तू इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियेही कर्मयोगम असक्तहा सविशिष्यते. कोणाला बोध होईल? मग बोध होणारच नाही की काय? बोध होईल. कोणाला बोध होईल? यहा तू इंद्रियाणि मनसा नियम्य. इंद्रिय मनानी नियमित करून, मनानी इंद्रियांचं नियमन जो करतो म्हणजे काय पाहायचं हे डोळ्यांनी नाही ठरवायचं, मनानी मनाच्या पलीकडे बुद्धीनी आणि बुद्धी माझ्या ताब्यात पाहिजे मी ठरवेन. डोळ्यांनी काय पाहायचं, कानांनी काय ऐकायचं मी ठरवेन, पायांनी कुठं जायचं मी ठरवेन. पाय नेतील तिथं मी जाणार नाही, पाय म्हणतीकडे नेतील मला सांगता येत नाही कुठं नेतील. रोज सिनेमाच्या दारात नेऊन उभे करतील, रोज हॉटेलमध्ये नेऊन बसवतील, मी जायचं की नाही. यहा तू इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन. मनाने जो इंद्रियांचं नियमन करतो आणि मग कर्मेंद्रियेही कर्मयोगा कर्मयोगम, आणि मग कर्म इंद्रिये जी आहेत ती कर्मयोगामध्ये कर्मामध्ये तो स्वैर सोडून देतो, एकीकडे नियमन करतो मनानी आणि प्राप्त कर्तव्य कर्मांच्या ठिकाणी मात्र इंद्रिय रममाण आहे, काम करता है. कशी काम करता है? असक्त असक्त बुद्धीनी काम करता है. आसक्त होत नाही सविशिष्यते, तो मात्र विशेष असं सांगितलं जातं. तो मात्र हे प्राप्त करतो, तो मात्र हे गाठतो. एक गोष्ट मी माग एकदा सांगितली की एक गुरु होते, ते गुरु धनुर्विद्या अत्यंत उत्तम अशी शिकवत असत आणि त्या गुरूंकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून शेकडो विद्यार्थी येऊन शिकून जात असत, प्रयत्न करत असत. असाच एक शिष्य त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की मी शिकण्यासाठी म्हणून आलेलो आहे आणि 7-8-10-12 वर्ष राहून त्याचा उत्तम नेम त्याला साधायला लागला. आता त्याच्या कल्पनेप्रमाणे असं एकही लक्षण होतं की जे लक्ष त्याचे गुरु मारत होते आणि ते याला जमत नव्हतं. प्रत्येक लक्ष तो उडवू शकत असे, अगदी आवाजाचा देखील तो वेध घेऊ शकत असे, इतका तो उत्तम झाला. पण प्रत्येक वेळेला त्याचे गुरुजी त्याला असं म्हणायचे की हे बरोबर नाही, तू अजून अचूक झाला पाहिजे. तर त्याला कळेना की अजून अचूक व्हायचं कसं. आता कोणतंच लक्ष असं नाही की जे मी भेदू शकत नाही, आता अजून अचूक होणं म्हणजे काय. तर ते म्हणायचे की एखाद्या वेळेला नेम चुकला तरी चालेल, पण तू चुकता कामा नाहीस. मला असं वाटतं की अजून तू चुकतोयस. त्याला ही भाषाच समजत नसेल की मी चुकतो म्हणजे काय. मी जर धनुर्धर आहे, माझ्या हातात जर धनुष्य आहे, मी जर लक्ष वेधून बरोबर दाखवतो आहे, तर मी चुकणं म्हणजे काय. ते म्हणायचे की या लक्षाचा वेध होतो, पण या वेधामध्ये कुठं तू नसला पाहिजेस. तू स्वतःला बाजूला काढायला शिक, तर मग तुझा वेध बरोबर झाला. तुझा नेम बरोबर आहे की नाही ही गोष्ट वेगळी, पण तू बरोबर असला पाहिजेस. तो म्हणला की बघू, अजून एक वर्ष दोन वर्ष तो त्यांच्याकडे राहिला. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की कुठंतरी हे जेलस आहेत की काय. हे काही म्हणतात ते आपल्याला काही कळत नाही, यांना काय म्हणायचंय. आता माझ्या दृष्टीने तर माझी धनुर्विद्या पूर्ण झालेली आहे, म्हणून त्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही म्हणता, तर ते मला काही समजत नाही. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की माझं शिक्षण पूर्ण झालंय. तर ते गुरु त्याला असं म्हणतात की मी तुला काही दिवसात हेच सांगणार होतो की तू आता बंद करावं, तुला आता हे काही जमणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, मी आता उद्या सकाळी इथून निघून जाईल. त्यांनी रात्रभर विचार केला, तरी ते असंच म्हणाले की तुला हे जमणार नाही, तू थांबलेलं बरं, मला काय जमणार नाही, पण मला सर्व जमत आहे असंही त्याला वाटत होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी तो त्यांचा निरोप घ्यायला म्हणून, त्यांना शेवटचं वंदन करण्यासाठी म्हणून असं त्यांच्याकडे गेला. तेव्हा ते विद्यार्थ्यांना शिकवत होते, हा लांब बसून ते पाहत होता. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की त्या शिकवण्यात ते कुठं नाहीये, ते अगदी मनाने शिकवत आहेत, अगदी जीव ओतून शिकवत आहेत, पण हे कुठंतरी अलिप्त असावे याच्यापासून. तेही हातात धनुष्य घेत आहेत, विद्यार्थ्याला लक्ष कसं भेदायचं ते शिकवत आहेत. विद्यार्थी जेव्हा लक्ष भेद करतो तेव्हा मी काहीतरी करतोय असा त्याचा भाव असतो, आणि हे जेव्हा लक्ष भेद करतात तेव्हा मी जणू काही केलंच नाही असा भाव यांचा असतो. तर हे तसं असावं असं त्याला वाटलं. आणि तो विचार असा एकदम स्ट्राईक झाल्याबरोबर तो उठला. त्याला असं जाणवलं की जणू आपण उठलोच नाही असा उठला. तो असा चालत गेला त्यांच्यापाशी की जणू तो चालतच नाही. त्यांनी त्यांच्या हातातून धनुष्य घेतलं, अशा पद्धतीने सहज घेतलं की जणू त्यांनी घेतलंच नाही. त्यांनी बाण काढला आणि तो समोरचा लक्ष भेद केला, जणू त्या लक्षभेदाचा आणि त्याचा संबंधच नव्हता. गुरुंनी त्याला मिठी मारली, जमलं, आज तुला जमलं. इतके दिवस ते जमत नव्हतं, इतके दिवस मी तुला सांगत होतो की तू असा राहायला पाहिजेस. तुझा नेम अचूक आहे की काय याच्याशी मला कर्तव्य नाही, तू अचूक असला पाहिजेस. यस्तू इंद्रिया आणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियही कर्मयोगम असक्ता सविशिष्यते. तो असक्त आहे की नाही हे विशेष, हे महत्वाचं. तो जर आसक्त असेल त्या कर्मांमध्ये, तर ती कर्म बरोबर चालली की नाही, त्याची फळ, त्याची यशस्विता अयशस्विता हे स्वतंत्र विषय झाले. पण तो आत्म्यापासून दूर निघून जाईल, तो देहबुद्धीकडे येईल. देहबुद्धीचा निश्चय दूर झाला, देहातीतते हित सांडीत गेले. असं जे समर्थ म्हणतात, देहातीत झाले ते हित जमवत गेले. हे हित जमवणं हे त्याला शक्य होणार नाही. जर तो आसक्त झाला आणि जर तो निरासक्त झाला, तर आसक्त हा असा जर झाला तर मग त्यांनी सर्व काही साध. म्हणून तो बरोबर असणं हे अधिक महत्वाचं. यस्तू इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियही कर्मयोगम. मनानी इंद्रियांचं नियमन करून कर्मेंद्रिय कर्मामध्ये खुशाल वावरू द्यावी. ज्ञानेश्वर म्हणतात, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिक उजायचा. जसं लौकिक अर्थाने सर्व व्यवहारी लोक व्यवहार करतात तसाच तो व्यवहार करतो. तोही हसतो, तोही मैत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, तरी देखीचा नव्हे नवल देखे असा तो काही वेगळा होऊन जातो. लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निधसुरे लौकिक हे असं त्याचं होऊन जात. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अवघेरी उचित जे जे, इंद्रियांचं उगीच तो भय देखील बाळगत नाही की नको जिभेने गुलाबजाम खाल्ला तर जीभ चवचाल होईल अशी भीती तो बाळगत नाही. कारण जीभ आपल्या नियंत्रणामध्ये आहे हे त्याला माहीत असत. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावघेरी उचित जेजे, तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियम परी तेथींचे उर्मी ह्या कोळेना. कर्मेंद्रिय कर्म करत असताना ज्या अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या उर्मी उठत असतात त्या उर्मी आत्मसागरावर उठणारे तरंग आहेत असं तो लक्षात घे. तरंग निराळ विकाराच्या आणि विचाराच्या वाऱ्यामुळे आत्मसागरावर उठणारे तरंग म्हणजे मन, म्हणजे नाना प्रकारच्या विषया भोगण्याच्या उर्मी हे तो जाणून त्या उर्मींनी तो झाकळून जात नाही. तो कामना मात्रे न घेते, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, जळामध्येच राहून जळी जळे न लिंपे पद्मपत्र. ते कमलपत्र जसं त्याला लेप लागत नाही तैसा संसर्गा माझी असे, सकाळ सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारण उची देखील. सामान्यत्वाने पाहिलं तर हा साधारण आहे असंच वाटेल. इतरांसारखाच तो व्यवहार करेल. एरवी निर्धारिता येणीचे सूय जयाची, पण त्याचं अंतरंग जर शोधायला गेलं तर हा किती सखोल आहे याचा पत्ताही लागणार नाही. यांनी जीवनाचा किती सखोल अंगाने विचार केलेला आहे याचा पत्ताही लागणार नाही. आपली नजरही जिथं पोहोचत नाही तिथं राहून तो सहज वर्तन करताना दिसतो. ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्ती, आशा पाश रही तू ओळखे पाप. सर्व कर्मयोगाची युक्ती या श्लोकात सामावलेली आहे. हा श्लोक घ्यायचा की मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा असा प्रश्न मला पडलेला होता. दोन्ही श्लोक खूप महत्वाचे आहेत. दोन्ही श्लोकांमध्ये जे सांगायचं आहे ते उत्तमच आहे, एकच आहे. स्वामीजींनी कर्मयोग म्हणून जो सांगितला तेव्हा मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा हा श्लोक सांगितलेला होता. पण त्याही श्लोकात हेच सांगितलेलं आहे, मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य, माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून अध्यात्मचेतसा आत्मबुद्धी राखून निराशी ही आशारहित होऊन निर्ममो भूत्वा ममत्व रहित होऊन युद्धस्व विगत ज्वर हा विगत ज्वर होऊन. ज्वर म्हणजे काय? सर्व कर्म मी करतो असं समजणं हाच ज्वर, हाच अभिनिवेश, हाच संताप, हाच क्षोभ. त्या कर्मांची फळं मला मिळाली पाहिजे हाच संताप, हाच ज्वर, हाच क्षोभ. त्या कर्मांची फळं जशी मला मिळाली पाहिजे तशी आत्मा कोणी आहे असं म्हणण्यापेक्षा इंद्रियांना अर्पण करून, मनाला अर्पण करून, बुद्धीला अर्पण करून अशी ही मी कर्म सेवन करेन असा भाव, हाच कर्मातला ज्वर, हा टाकून. आणि या श्लोकामध्ये जे निरूपण केलेलं आहे तेही तेच आहे. यस्तू इंद्रिय आणि मनसा नियम्या रभते अर्जुन, कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असत्ता सविशिष्यते, त्याला मात्र हा बोध होईल. इथं खरं म्हणजे तिसरा अध्याय आपला संपला. या एका श्लोकामध्ये सर्व तिसरा अध्याय संपला. तिसऱ्या अध्यायामध्ये याच्यापेक्षाही अनेक महत्वाचे विषय आहेत. खरं म्हणजे अजून एका विषयाकरता हा तिसरा अध्याय पुढच्या वेळेला घ्यायचा की काय याचा मी विचारही करेन. यज्ञार्थ कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. भगवंत एकापुढे एक एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिले की एवढं जर कळलं नाही तर हे जे कर्म आहे ते यज्ञ भावनेनी कर असं भगवंतांनी सांगितलं. आणि एक यज्ञ प्रकरण या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी काढलं. ते प्रकरण देखील अत्यंत उत्तम असं आहे. व्यक्तीच्या जीवनातला अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी कशा महत्वाच्या आहेत. व्यक्ती हा समाजाचा एक घटक असल्यामुळं समाजाला अनुरूप अनुकूल उपकारक असंच वर्तन व्यक्तीकडून अपेक्षित आहे आणि त्या वर्तनानेच समाजाची सेवा झाली पाहिजे. अन्य प्राणी मात्रांची सेवा झाली पाहिजे. सर्व सृष्टी मात्राची सेवा झाली पाहिजे असा एक विशेष संदेश भगवंतांनी त्याच्यामध्ये दिला. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवहा हे कर्मचक्र कसं नक्की चाललेलं आहे ते भगवंतांनी सांगितले. कदाचित आपण तो भाग देखील पुढच्या वेळेला बघू. नाहीतर हा योग इतका सोपा असताना आचरला का जात नाही, का कठीण जातो असा याच अध्यायाच्या शेवटी शेवटी अर्जुनाने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंतांनी मूळ अडचण सांगितली. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम. हा भाग संक्षेपाने घेऊन मग आपण तिसरा अध्याय तेव्हा संपवू. एकूणच हा कर्मयोग सांगताना मला दम लागल्यासारखं असं झालं. कर्म अकर्म नैष्कर्म्य या सगळ्या गोष्टी वाचून मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिले त्या क्रांतदर्शी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. मोठे मोठे विद्वान पंडित देखील जिथं मोहित होतात किम कर्म किम अकर्म इति कवय हा अपि अत्र मोहित हा. मोठे मोठे विद्वान पंडित देखील जिथं मोहित होतात असा हा विषय आहे. जर सर्वात अवघड काय असेल, सोडणं एक वेळ सोपं आहे, भावनेच्या भरामध्ये आपण सोडू शकतो, पण धरणं आणि धरत असताना कर्म मार्ग आचरण करत असताना विशिष्ट बोधाने आचरण करणं ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. आपण अनेक वेळेला चुकलो, पुन्हा पुन्हा आपल्याला सुधारायला लागेल, पुन्हा आपण चुकत राहतो असं चुकत सुधारत, पण निश्चितपणे तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेनी एके वेळे तया मार्गातेनी बळे निश्चित ठाकी. या मार्गाचं जे बळ आहे सामर्थ्य आहे या मार्गावर नियत मार्गाने उत्तम रीतीने प्रामाणिकपणाने जो चालत राहील त्याच्याकरता काही वेळ जाईल हे खरं, पण आत्ताच्या आत्ता ज्ञान होण्यासाठी आपल्याकडे दुसरा उपाय तरी काय आहे? आपल्याकडे तसा उपाय काही नाही. हळूहळू प्रकृती शुद्ध करत राहणं, प्रकृतीतले रजतम कमी करत आणणं, सत्वगुणाची वृद्धी करणं, आणि हे सर्व करत असताना सत्वगुणाची वृद्धी करत असताना कर्म कर्मफळापासून आपल्या स्वतःला अलग करण्याची युक्ती हे साधण्यासाठी वेळ लागणारच. प्रकृती शुद्ध करून त्या प्रकृतीपासून मी वेगळा आहे हे ओळखणं हे या जीवनाचं इतिकर्तव्य आहे आणि हे इतिकर्तव्य गाठण्यासाठी म्हणून या कर्माशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून हा अत्यंत महत्वाचा असा विषय, याच्यातला काही भाग पुन्हा आपण पुढच्या वेळेला बघू. मात्र पुढच्या वेळेला म्हणजे 11 तारखेला दिवाळी आहे, 10 आणि 12 त्याच्यामध्ये हा 11 तारीख आहे, त्या दिवशी आपलं इथं केंद्र होणार नाही. दिवाळीच असल्यामुळं आपल्या आपल्या घरामध्ये आपण काही सण असतो आपण निमग्न असतो. तसंच भगिनी वर्गाला येणं म्हणजे कधी कधी रस्त्यात असे आडवे देखील बांध लावतात, काय कशा रीतीने फटाके उडवतील आणि काय काही सांगता येत नाही. त्यामुळं खरं म्हणजे बाहेर न पडणं हे चांगलं, पण भगिनी वर्ग विशेष करून भरजरी कपड्यांमध्ये त्याच दिवशी त्यांना बाहेर पडावं असंही वाटत राहतं.